पाहिजे म्हटला उडवा
सरानी म्हणून सांग
मागलं येईल काय आता पहिले काय
शब्दामध्ये सांगायचं मावशी शब्दात सांगायचं मावशी काय म्हणलं सुरुवातीला सुरयसमुख
चाफ्याचं झाड देव माझे ते आंब्याचा सुरव्या सुमुख तिचा थापा माझ्या डौर गोसाव्याचा उभा राहील मध्ये
थापा थांबा एक मिनिट हिला लिहून घेऊन दे
घे माझ्या डौर गोसाव्याचा म्हणायचा डौरी म्हणशील
पहिली
ओळ
पहिली ओळ
सुरव्या समुख
देवत्या आंब्याचा सूर्या सुमुख तिचा चापा तिचा चापा
देवत्या आंबक्याचा सूर्या सुमुख
तिचा चापा डौर गोसाव्याचा उभा राहिला मध्ये तापा झालंय
छानच शब्द पण आमच्या
उच्चनी उच्च केळी केळी गेली आता गंगणाला राम सीताच्या लग्नाला राम सीताची वरा इथे गेली हवेली शहरात
लिहून घ्यायचा
राम सीताच इवरा इथं गेली हवेली शेरा इथं कैकता तिची माता पाणी मुटका दार आहे
पाणी मुटका दार नाही काय
तिची आई
तिची माता
परत सांगा काय राम सीताची वरा इथं
नाही मधी उच्च नी उच्च केळी उच्च नी उच्च केळी गेल्या आता गंगणाला राम सीताच्या लग्नाला राम सीताची वरा इथं गेली हवेली शेरा इथं कैकता तिची माता पाटी पाणी मुटका दारा इथं सीताबाई ही जला मेली तिका नांगवेरीच्या ताशी जलो मग कुठे झाला झाला दिनकर राजापाशी
जनक म्हणा बाया ना
दिनकर राजाच्या कट्टीपाशी मुत्ती पवळ्याची रांगोळी
दिनकर राजा पाशी पुढे काय
रांगोळी तत्तीस कोटी द्याव द्याव बसला आंघोळी
बसले आंघोळी
माझ्यानी चुड्यावरी हाई सोन्याचा चित्र घोळ
माझ्यानी चुड्यावरी हाय चित्र
सोन्याचा चित्र घोळ माझ्या चुड्याची कर्णावळ इंद्र सभेच्या देवसाळ
माझ्या सभे माझ्या चुड्याची कर्णावळ इंद्र सभेची देवसाळ
सळ वाचून घ्यायचं आणि केंद्रावर लावायचं त्याला लाज वाटते म्हणून आम्ही मागं सरला तर खरं
नाही
उत्तर गेला पाहिजे पुढे म्हणून गोचवा मी गीत गावलं मामा निघाला पंढरीला मामा निघाला पंढरीला
मामा निघाला पंढरीला
भाची करीती वर राहत
भाची करीती वर राहत
हा सांगू सावळी माझी बाळ चुड मामाच्या मंदिरात म्हणते नाही मंदिरात हा चांगू सावळी माझी बाळ चुड मामाच्या मंदिरात जाऊ आता कस मागणं सगळ्यास
आता
काय नाव घ्यायचं
नाव सांग जोरात
नाव
जोरात
लावा तू बोल ना रंगरोट गार गुटी पेटा चिकुडी किन्हानी आली कागलकराची राणी संगवती पुरवंती शानी येद गंगा दूध गंगा.